कॅमेरा ऍक्शन. नमस्कार, मी अलका कुबल आठले बोलते. तुम्ही ऐकताय माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
शाळेमध्ये असताना कधीतरी शिक्षा होते किंवा कधीतरी आपल्या आई वडिलांना बोलवलं जातं, अशा काय शाळेच्या आठवणी, कुठला एक दिवस तुम्ही विसरू शकत नाही असं सांगाल.
तसं मी शाळेत ना नेहमी कल्चरल प्रोग्राम मध्ये भाग घ्यायचे. माझ्या एका मॅडम, मी नाव नाही घेत त्यांचं, त्यांचं काय माहिती नाही माझ्यात, आणि म्हणजे मी टॉप रँकला असायची, पहिला नंबर माझा कायम असायचा, अभ्यासात खूप चांगले होते. पण जी दुसरी यायची आणि पहिली, अशा आमच्या दोघीत असायची. आणि त्या मॅडमचं थोडं पार्शल त्यांच्या तिच्या बाजूनी होतं, आणि त्या उगाच मला, म्हणजे मला कळायचं की ते मला उगाच शिक्षा करतायत. त्यानंतर आल्या माझ्याकडे, मी एकदा नाटकाचा प्रयोग करत असताना आणि खूप वयस्कर झाल्या होत्या, त्या गोष्टी मनातून गेल्या. पण मला नेहमी लागायचं की अरे ह्या माझ्यावरच का राग ठेवून, म्हणजे त्यांना ती मुलगी पहिली नाही आली की त्यांना माझ्यावर राग यायचं, एवढी स्पर्धा असायची. नकळत का होईना शिक्षा व्हायच्या त्या, सगळं करायचे. पण मला त्या शिक्षकांचे, बाकीचे शिक्षक ज्याने खूप सपोर्ट केला, ज्याच्यामुळे मी काम करू शकले, कारण मी वयाच्या 8व्या वर्षापासून काम करायला लागले, त्यामुळे मला अभ्यास करणं, दौऱ्यांमध्ये परीक्षा देणं, त्या परीक्षांच्या वेळा ऍडजस्ट करणं, हे सगळे माझे प्रिन्सिपल पासून शिक्षक सगळे करत होते.
क्या बात आहे, इतक्या लहानपणी यु नो इतकं मोठं नाव कमावणं आणि इतक्या फिल्म्स मध्ये काम करणं, अर्थात हे टॅलेंट असल्याशिवाय होत नाही. तुम्हाला विचारायचं की वयाच्या 8व्या वर्षी तुमची जी सुरुवात झाली, काय झालं होतं, कसं झालं तुमचं ऑडिशन?
नाही, पहिलं नाटक केलं ते नटसम्राट, ज्यात मी ठमीची भूमिका केली होती. त्यातली मी तिसरी ठमी, दत्ता भट असताना आधी डॉक्टर लागू होते, त्या ठमी उंच व्हायच्या तशा त्या ठमी बदलायच्या, आणि त्यांना नवीन ठमीची गरज होती. आणि मी भाऊ पाध्ये, वासुनका कादंबरीचे लेखक, त्यांच्याकडे गेले होते, आणि मी त्यांच्याकडे डान्स करून दाखवला, गाणं म्हणून दाखवलं, तेव्हा ते एकदम त्यांना आठवलं. ते म्हणाले अरे नटसम्राटमध्ये एका लहान मुलीची आवश्यकता आहे, तू काम करशील का? मी म्हटलं हो करेन ना, आणि मला त्या नाटकात घेतलं गेलं. त्याच्यानंतर मी संध्याछाया नाटकात काम केलं, यशवंत नयनताराबरोबर वेडा वृंदावन, अशी 3 नाटकं मी बालकलाकार म्हणून केली. आणि पहिली फिल्म केली ती चक्र, हिंदी फिल्म होती, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह. त्यावेळी मी 10वीत होते, माझी आई फार विरोध करत होती, पण स्मिता पाटील माझी अत्यंत आवडती अभिनेत्री, म्हणजे मी आईला म्हटलं मी किती अभ्यास करेन, मी तुला फर्स्ट क्लास मिळवून दाखवेन, सगळं करेन, पण मला तू काम करायला दे. 2 मिनिटाची माझी भूमिका होती, पण मी सेटवर अभ्यास करत बसायचे. पण मी स्मिता पाटीलचं शॉट आलं की हलायचे नाही, मी एक टक बघत बसायचे. आणि त्यावेळी त्या दुसरंही शूट करत होत्या, दिवसा रात्री दुसरं शूट करायच्या, पण शी वॉज स्विच ऑन अँड स्विच ऑफ, अशा झोपायच्या बिचार थकून, कारण त्या कंटिन्यू शूट करत होत्या. पण कॅमेरा ऑन झाला की कोण म्हणणार नाही की ह्या बाई 8 का 10 दिवस झोपली नाहीये.
एखादा अनुभव सांगा ना त्यांच्यासोबत.
मी, मला आठवते चेंबूरला आम्ही शूटिंग करत होतो, प्रियदर्शनी बिल्डिंग आहे, त्या झोपडपट्टीत शूट असायचं, कारण चक्र हा विषय त्याच्यावर होता. आणि मी आणि माझी आई माझ्याबरोबर शूटिंगला यायची, रात्रभर शूटिंग असायचं आणि सकाळी पहाटे वगैरे संपायचं. मी आणि माझी आई बसस्टॉपला उभ्या होतो आणि स्मिता पाटील अँबॅसेडर घेऊन तेव्हा यायचे, त्यांचे वडीलही मिनिस्टर वगैरे होते त्यावेळी, आणि त्या जात होत्या. आणि त्यांनी माझ्या आईला आणि मला बसस्टॉपवर एकट्या उभ्या असलेलं पाहिलं, त्या परत रिटर्न आल्या आणि म्हणाले तुम्ही दोघीच इथे बसस्टॉपवर उभे आहे, कोण माणूस नाही, काही हालचाल नाही. आणि त्या ग्रँड रोडला राहायच्या, त्यांनी आम्हाला दादर स्टेशनला सोडलं. त्याच्यानंतर स्मिता ताई रोज आम्हाला शूटिंग संपेपर्यंत पॅकअप झाल्यावर घ्यायची, दादर स्टेशनला सोडायची आणि ती पुढे जायची. म्हणजे हा माणुसकीचा भाग, त्यांना आमची दखल घ्यायची काहीही गरज नव्हती, पण ही माणुसकी मी पण ठरवलं की आपल्या आयुष्यात ही माणुसकी आपणही कधी सोडायची नाही.
पण इतकी अटॅचमेंट आणि इतकं आपण कोणाला तरी आयडल मानत असताना जेव्हा त्या गेल्या,
मला खूप वाईट वाटलं. मी त्याच्या आधी त्या प्रेग्नंट असताना भेटायला गेले होते सेटवर, तेव्हा मला खूप आनंद झाला की मी त्यांना भेटले याचा, पण मला फार हळहळ वाटली खरं सांगते.
काही महिन्यांपूर्वी
मी आता सध्या त्यांचे वडील जाण्याच्या आधी त्यांच्या वडिलांना भेटले होते, त्यामुळे त्यावेळी विषय निघाला. त्यांचे वडील पण मग अगदी बोलताना माझ्याबद्दल आठवणी सांगत होते.
तुम्ही जसं म्हणालात की यु नो तुम्ही तो काळ बघितला ज्यावेळेस मला असं वाटतं की व्हॅनिटी वॅन आणि ह्या गोष्टी फार
अजिबात नव्हत्या. आम्ही काम करायला लागलो ना, मला वाटतं 8-10 वर्षाने व्हॅनिटी वॅन वगैरे आले असतील, नाहीतर आम्ही काय जंगलात काय टेम्पोची शटर लावायची, आतमध्ये साडी बदलायची जंगलात असेल तर, नाही तर कोणाचं घर असेल तर जायचं, प्लीज तुमच्या घरात बदलू का साडी, पटकन बदलते वगैरे, असं कुठेही चेंज करायचं जायचं. मेकअपला पण खुर्चीवर जिथे कुठे असेल, रस्त्यात तर रस्त्यात बसलोय, जंगलात तर जंगलात असेल शूट किंवा म्हणजे गाणं कुठेही असेल तिथे बसलोय, आवरलंय असं केलं. ते नोकरीच नव्हते आणि सगळ्यांनीच ते केलं. आता हे सगळं आलं आणि आता आम्हाला ही सुख मिळायला लागली. पण श्रुती त्यातही गंमत होती खरं सांगते, कारण ना मी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय आणि ज्या घरात मी शूटिंग करायचो ना श्रुती, एवढं प्रेम मिळायचं ना सांगू, की मला सगळे ताई वेळ झालाय शूटिंगला, तुला भाकरी आणि भाजी देऊ का, तुला भाकरी पिठलं देऊ का, जे प्रेमाने ना हे प्रेम आम्ही किती पैसे कमवले तरी मिळू शकत नाही लोकांचं. म्हणजे मी मला आठवलं तरी इमोशनल व्हायला होतं की एवढं लोकांचं प्रेम मिळालंय. खरंच सांगते. 93.5 रेड एफएम बजाते रहो.